आभाळाच्या गावाला खेळू चलाला गोऱ्या, चांदोबाचा चेंडू घ्या डोंगराच्या भिंगोऱ्या. बर्फाचे फुगे हिम शिखरावर उभे, हिम गौरीचे झगे हे इथे कोणी टांगले. उंच माथ्यावर आहे ढगोबाचे घर, त्याला नाही रे छप्पर असे कोणी बांधले. रे वा रे वा रे वा, या आकाशाच्या पतंगाला माझ्या बांधूया. रे वा, या डोंगराच्या डोक्यावरचा हांदोबाचा टप्पा मारूया. रे वा, या आकाशाच्या पतंगाला माझ्या बांधूया. रे वा, या डोंगराच्या डोक्यावरचा हांदोबाचा टप्पा मारूया. आले है कुठुनी ऊन पाणी माती, कोणी जोडली माणसांची नाती. स्वप्नांचे थवे त्याला रंगही नवे, मला सारे चहावे हे चित्र कोणी काढले. या पटकन उत्तर हा तपकिरी पत्थर, याला वाऱ्याचे अत्तर इथे कोणी लावले. रे वा रे वा रे वा, या आकाशाच्या पतंगाला माझ्या बांधूया. रे वा, या डोंगराच्या डोक्यावरचा हांदोबाचा टप्पा मारूया. रे वा, या आकाशाच्या पतंगाला माझ्या बांधूया. रे वा, या डोंगराच्या डोक्यावरचा हांदोबाचा टप्पा मारूया. युगा मागुनी चालली युगे, हे क्षण थे जुनी थांबलेले. आनंदाची नाव तिचं पहिलं तिरी गाव, त्याचा लागे नारे ठाव हे कोडे कोणी घातले. नाही थाऱ्यावर मन गेले वाऱ्यावर, जस पहाऱ्यावर थेंब दावाचा पडे. रे वा रे वा रे वा, या आकाशाच्या पतंगाला माझ्या बांधूया. रे वा, या डोंगराच्या डोक्यावरचा हांदोबाचा टप्पा मारूया. रे वा, या आकाशाच्या पतंगाला माझ्या बांधूया. रे वा, या डोंगराच्या डोक्यावरचा हांदोबाचा टप्पा मारूया. रेवा 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 रेवा, या आकाशाच्या पतंगाला माझ्या बांधूया. रेवा रेवा वारे वारे वा, सुबह देवे दुबेरे. टप्पा मारूया।